जे वर तेलाचे धार नाही।
तो रस येथे